यहुदाचे पत्र अध्याय एक. येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा भाऊ यहुदा याचकडून पत्र. देवपित्याला प्रिय असलेला व ख्रिस्त येशूसाठी त्याने राखलेल्या अशा सर्व बोलवलेल्यास दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळत राहो. प्रियानो, मी आपल्या सामायिक तारणाविषयी तुम्हास लिहिण्याचा प्रयत्न करीत असता मला हे आवश्यक वाटले की जो विश्वास पवित्र जनांना सर्व काळासाठी एकदा दिला तो राखण्याविषयी मी तुम्हास लिहून उत्तेजन द्यावे. कारण जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले असे कित्येक जण चोरून आत आले आहेत ते भक्तिहीन लोक आहेत. त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देऊन आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात. जरी तुम्हास हे पूर्वीपासून माहिती आहे तरी मी तुम्हास हे आठवण द्यावे अशी माझी इच्छा आहे की परमेश्वराने त्या लोकास मिसर देशातून वाचवल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना त्याने नंतर नष्ट केले. आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न सांभाळता आपले स्वतःचे योग्य वस्तीस्थान सोडले त्यांना त्याने सर्व काळच्या बंधनामध्ये निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे. सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासची इतर नगरे यांनी त्यांच्याप्रमाणेच जारकर्मे केली व परदेहाच्या मागे लागली आणि ती उदाहरण म्हणून सर्व काळच्या अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहे. तसेच हे स्वप्न पाहणारे ही देहाला विटळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व स्वर्गदूतांची निंदा करतात. परंतु आद्य दूत मिकाईल याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाशी वाद केला तेव्हा तो त्याच्यावर निंदायुक्त आरोप करण्यास धजला नाही, तर त्याऐवजी प्रभू तुला धमकावू असे म्हणाला. परंतु हे लोक ज्या गोष्टी जाणत नाहीत अशा गोष्टीविषयी वाईट बोलतात, पण त्यांना निर्बुद्ध प्राण्याप्रमाणे नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी समजतात त्याद्वारे ते स्वतःचाच नाश करतात. त्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गात गेले आहेत. ते आपल्या लाभासाठी बलामाच्या संभ्रमात पडले आहेत आणि कोरहाच्या बंडात ते नाश पावले आहेत. हे लोक तुमच्या प्रीतीभोजनात कलंक असे आहेत, ते तुम्हाबरोबर निर्लज्जपणे खातात व स्वतःचेच पोट भरणारे आहेत. ते वाऱ्याबरोबर निघून जाणारे निर्जल ढग आहेत. ते पहिल्या पिकात निष्फळ झालेली, दोनदा मरण पावलेली व उपटून टाकलेली झाडे आहेत. ते समुद्रावरच्या विकराल लाटासारखे स्वतःची लाज फेसाप्रमाणे वर आणतात. ज्यांच्या करता सर्व काळासाठी निबिड अंधार राखून ठेवलेला आहे असे भटके तारे ते आहेत. आणि आदामापासून सातवा हानोक ह्यानेही ह्यांच्याविषयी संदेश देऊन म्हणले आहे की बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनासहित आला. तो सर्वांचा न्याय निवाडा करावयास व त्यांच्यातील सर्व भक्तिहीन लोकांस त्यांनी भक्तिहीनपणे केलेल्या भक्तिहीन कृतीविषयी आणि भक्तिहीन पाप्यांना त्याच्या विरुद्ध त्यांनी म्हटलेल्या सर्व कठोर गोष्टीविषयी दोषी ठरवण्यास येत आहे. ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट, आपल्या वाट्याला दोष लावणारे व आपल्या वासनाप्रमाणे चालतात. ते तोंडाने ते पुशारकी करतात व आपल्या लाभासाठी ते मनुष्यांची वाहवा करतात. पण प्रियानो, तुम्ही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनाची तुम्ही आठवण करा. त्यांनी तुम्हास म्हणले होते की शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तीन वासनाप्रमाणे चालतील. हे फूट पाडणारे लोक देहबुद्धी स्वभावाचे, आत्मा नसलेले लोक आहेत. पण प्रियानो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर आपली रचना करीत राहून पवित्र आत्म्याने प्रार्थना करा. तुम्ही सर्व काळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा. जे संशय धरतात त्यांच्यावर तुम्ही दया करा आणि काहींना अग्नीतून ओढून काढून वाचवा. काही जनावर तुम्ही भीत दया करा, पण हे करताना देहामुळे डागाळलेली वस्त्रांचाही द्वेष करा. आता तुम्हास आढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे असा जो एकच देव आपला तारणारा त्याच येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम आणि अधिकार ही युगाच्या आधीपासून आता आणि युगानुयुग आहेत. आमेन.